भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव ठेवली होती जान त्यांच्या कामाने शिवसेने का वाढला पहा हो मान धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान सायमनचा तो धाडस पाहून झाले सारे आजब सरे आजब भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव ना कधी पाहिली नाही मानली हार साहेबांच्या त्या आठवणींचा मनाला लागे घोर अगरी कोल्यांची पोर ही सारी गुणगन गातान चोर नवस करतान साहेबांसाठी आई भवानी मोर बालासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक बालासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव दैवत होता समाजासाठी लढला राजा ध्यास हा एकच होता अंबरनाथच्या एसपी ग्रुपनं विनंती एकच केली पुन्हा जन्म घ्या साहेब तुम्ही अशी इच्छा बाळगली वाघासारखा दमदार होता मर्दानी रूपाब वाघासारखा दमदार होता मर्दानी रूपाब भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिकेत येव भूत ठाण्याचा ठाण्या वाघ